विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक सध्या सुरू असून विसर्जन मार्गांवर चैतन्याचं वातावरण आहे. पाच मुख्य गणेश मूर्तींची मिरवणूक आज सकाळी ठरलेल्या वेळेत सुरू झाली. त्यांच्या मागे शेकडो इतर गणेश मंडळांचे वेळेपूर्वीच रांगेत स्थानापन्न झाले होते. मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालं असून मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती आणि मानाचा चौथा तुळशीबागेच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी कार्यकर्ते घाटाकडे मार्गस्थ झाले असून मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपतीचंही विसर्जन थोड्याच वेळेत होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि पुण्यातील लोकसभा सदस्य मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पहिल्या कसबा गणपतीची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत भाग घेतला. पारंपरिक पोशाखातील वादकांचं पथक प्रत्येक गणेश मूर्तीसोबत आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. हजारो लोक मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित आहेत. पुणे पोलिसांनी मिरवणुकीचं व्यवस्थापन आणि सुरक्षिततेची व्यवस्था केली आहे. गणेश मंडळांनी यंदा ऑपरेशन सिंदूरसह विविध समकालीन मुद्द्यांवर देखावे उभे केले होते. ते पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी पुण्याला भेट दिली. पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती आणि त्यांचं कुंडांमध्ये विसर्जन करण्यासाठी यंदा वाढत्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग दिसून येत आहे. महापालिकेनं त्यासाठी ठिकठिकाणी हौद, कुंड तसंच फिरत्या वाहनांची देखील सोय केली असून नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. निर्माल्य संकलनासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या तालावर, लेझिमच्या झंकारात आणि गुलालाचे उधळण करत श्रद्धाळू मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. कसबा गणपतीच्या मिरवणुकीत यंदा दिव्यांग मुलांच्या पथकानं वादन सेवा सादर केली. पुण्यातील गोखले नगरच्या दिव्यांग मुलांच्या कामायनी पथकातील या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. पिंपरी चिंचवड शहरात भक्तिशक्ती चौकात महापालिकेच्या वतीनं गणेश मंडळांसाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. पालिका आयुक्त शेखर सिंह या मंडळाचं स्वागत करत आहेत. ढोल ताशाचा गजर, फुलांनी सजवलेले रथ, रांगोळ्यांच्या पायघड्या, गुलालाचे उधळण, पारंपरिक पेहरावात पुरुष, महिला, लहान मुलं अशा भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला जात आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येनं गर्दी होत आहे. जुनी सांगवीमधल्या स्मृतीस्थळ चौक इथं ऑपरेशन सिंदूरवर आधारित सजावट करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीनं मूर्ती संकलनासाठी प्रभागनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आज सकाळी 11 वाजेपर्यंत 65,000 पेक्षा जास्त मूर्ती संकलित करण्यात आल्या. यामध्ये 15,008 मूर्ती शाडूच्या असून उर्वरित मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत. मिरवणूक काळात शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सांस्कृतिक कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येत आहे. पुनरावर्तन उपक्रमांतर्गत 26 केंद्रांवर शाडू मातीच्या मूर्ती संकलित करून मूर्तीकारांना शाडू माती पुन्हा वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पीओपी मूर्तींसाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून प्रदूषण नियंत्रणाची सोय करण्यात आली आहे. तर नागरिकांनी विसर्जनासाठी अधिकृत घाटांचा वापर करावा, नदीत थेट प्रवेश करू नये, तसंच निर्माल्य थेट पाण्यात न टाकता कुंड्यांमध्ये जमा करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविक मंडळांचे कार्यकर्ते, ढोल ताशा पथकातील वादक तसंच देखावे सादर करणाऱ्या कलाकारांना तातडीच्या मदतीची आवश्यकता भासू शकते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाकडून आवश्यक वैद्यकीय सुविधा तत्काळ देण्याचं नियोजन पुणे महापालिकेनं केलं आहे. आज आणि उद्या आरोग्य विभागाचे 12 बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार असून कमला नेहरू रुग्णालयात 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अंदाजे 300 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. महापालिकेच्या 108 क्रमांकाच्या एकंदर 30 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक आपले अभिप्राय नोंदवत आहेत. या संधीचा लाभ पिंपरी चिंचवड शहरातील बहुसंख्य नागरिकांनी घ्यावा आणि आपला अभिप्राय नोंदवण्याचं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. नागरिकांनी नवीन प्रकल्प, योजना आणि विविध कामं सुचवली असून पुढील काही दिवस असे अभिप्राय नोंदवता येणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संजय केनेकर यांची छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी तर प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सुधाकर कोहळे यांची नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.